एस्तेर अध्याय 3। या गोष्टी घडल्यावर अहश्वेरोश राजाने आगागी हमान बिन हम्मदाथा यास भरती देऊन उच्च पदास चढविले व त्याच्याबरोबरच्या सरदारांपेक्षा त्याचे आसन उंच केले। राजद्वारी असलेले राजाचे सर्वसेवक हमानासमोर वाकून त्यास मुजरा करीत असत, कारण त्याच्या बाबतीत राजाने अशीच आज्ञा केली होती। मर्दखय काही त्यास नमन अथवा मुजरा करीत नसे। तेव्हा राजद्वारातील राजसेवकांनी मर्दखयास विचारिले की तू राजाज्ञेचे का उल्लंघन करीतोस? ते रोज त्यास असे बोलत तरी त्याने त्यास जुमानिले नाही। तेव्हा मर्दखयाचे हे करणे चालेल किंवा नाही हे पाहण्याकरिता त्यांनी हमानाच्या कानी ही गोष्ट घातली। आपण यहुदी आहो असे त्याने त्यास सांगितले होते। मर्दखय आपणासमोर नमून मुजरा करीत नाही हे हमानाने पाहिले तेव्हा त्यास फार क्रोध आला। एकट्या मर्दखयावर हात टाकणे हे त्याला हलके वाटले, कारण मर्दखय कोणत्या जातीचा आहे हे त्यांनी हमानास सांगितले होते। त्यामुळे अहश्वेरोशाच्या अवघ्या साम्राज्यातील मर्दखयाचे लोक म्हणजे सर्व यहुदी लोक यांचा नायनाट करण्याचा बेत हमानाने केला। अहश्वेरोश राजाच्या कारकिर्दीच्या 12व्या वर्षी त्यांनी पहिल्या म्हणजे निसान महिन्यापासून हमानासमक्ष पूर चिठ्ठ्या टाकाव्यास लाविल्या। हा क्रम दररोज दरमहा 12वा महिना आधार संपेपर्यंत चालू राहिला। हमान अहश्वेरोश राजास म्हणाला, आपल्या साम्राज्यातील सर्व प्रांतातून राहणाऱ्या देशोदेशीच्या लोकांमध्ये पांगलेले व विखरलेले एक राष्ट्र आहे। त्या लोकांचे कायदे इतर सर्व लोकांच्या कायद्याहून भिन्न आहेत। ते राजाच्या कायद्यांप्रमाणे चालत नाहीत, म्हणून त्यास राहू देणे राजाच्या हिताचे नाही। राजाची मर्जी असल्यास त्यांचा नाश करावा अशी आज्ञा लिहावी। राजभांडारात जमा करण्यासाठी मी 10,000 किक्कार चांदी राजाच्या कारभाऱ्यांच्या हाती देतो। तेव्हा राजाने आपली मुद्रा आपल्या बोटातून काढून यहुद्यांचा शत्रू जो आगागी हमान बिन हम्मदाथा यास दिली। राजाने हमानास म्हटले, तुला चांदी दिली आहे व लोकही दिले आहेत, तुला ठीक वाटेल त्याप्रमाणे त्यांचे कर। तेव्हा पहिल्या महिन्याच्या त्रयोदशीस राजाचे लेखक बोलाविण्यात आले आणि राजाचे प्रतिनिधी प्रत्येक प्रांताचे सुभे व सगळ्या लोकांचे सरदार यास हमानाच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येक प्रांताच्या लिपीत व प्रत्येक जातीच्या लोकांच्या भाषेत खलिते लिहून पाठविण्यात आले। अहश्वेरोश राजाच्या नावाने ते लिहून त्यावर राजाची मोहर केली होती। राजाच्या सर्व प्रांतातून जासुदांच्या हस्ते अशा आशयाची पत्रे पाठविण्यात आली की एकाच दिवशी म्हणजे 12व्या आधार महिन्याच्या त्रयोदशीस वृद्ध तरुण स्त्रिया मुले अशा सर्व यहुदी लोकांचा विध्वंस संहार व नायनाट करावा व त्यांची धनसंपत्ती लुटून घ्यावी। या आज्ञापत्राच्या नकला साऱ्या प्रांतातून खुल्या पाठविल्या, त्या अशा हेतूने की सर्व लोकांनी त्या दिवशी तयार असावे। हा हुकूम शूशन राजवाड्यात देण्यात आला आणि राजाज्ञेने जासूद त्वरित निघून गेले। त्या प्रसंगी राजा व हमान हे प्यावयास बसले, पण शूशन नगर चिंताक्रांत झाले।